अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी अभिजात मराठी।
नमस्कार मंडळी, मराठी भाषा विभागाच्या अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभाग आणि त्या अंतर्गत असलेली क्षेत्रीय कार्यालये ही मराठी भाषेच्या विकास, जतन, संवर्धन, प्रसार, प्रचार याचं कार्य करत असतात आणि अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमातून आपण त्याविषयी माहिती घेत असतो। महाराष्ट्र शासनाचा माहिती आणि तंत्रज्ञान विभाग आणि मराठी भाषा विभाग हे भाषिणी उपक्रमासाठी संयुक्तरित्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत। मराठी भाषा विभागानं स्वतःच्याच तसंच उपविभागीय संकेतस्थळांवर भाषिणीचं वेब ट्रान्सलेशन प्लग इन यशस्वीरित्या एकत्रित केलं असून विविध विभागांसोबत सहकार्य करून भाषिणीचा वापर अधिक व्यापक करण्याचं कार्य सुरू ठेवलं आहे। भाषिणीची कार्यक्षमता आणि दर्जा वाढवण्यासाठी भाषिक साधनसामुग्री म्हणजे लिंग्विस्टिक रिसोर्सेस उपलब्ध करून देणं, डेटा संकलन आणि संहिताकरण प्रशिक्षण आयोजित करणं तसंच भाषादान यासारख्या उपक्रमांद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातून मराठी भाषिक सामग्री संकलित करणं असे महत्त्वाचे उपक्रम विभागाच्या पुढाकारानं राबवले जात आहेत। श्रोते हो, हाच धागा पकडून आज आपल्याकडे समीर पाटील सर, व्यवस्थापक भाषिणी महाराष्ट्र राज्य हे आलेले आहेत। भारत सरकार माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या अंतर्गत हा एक विभाग आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे समन्वयकाचं काम समीर पाटील सर करत आहेत। समीर पाटील सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
नमस्कार मॅडम।
सर, भाषिणी उपक्रमाचा प्रमुख उद्देश काय आहे, कारण यासाठी आपण समन्वयकाचं काम करत आहे, तर शासनाला काय यातून साध्य करावंसं वाटतंय?
भारत हा एक बहुभाषिक देश आहे आणि इथे 22 संविधानिक भाषा आणि 120 पेक्षा अधिक मोठ्या बोली भाषा आहेत। परंतु आज अनेक डिजिटल सेवा या फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतच असतात, त्यामुळे असं होतं की इतर भाषिक लोक त्या सेवांचा उपयोग घेऊ शकत नाहीत। तर आपला मुख्य उद्देश भाषिणीचा असा आहे की भाषेच्या अडथळ्याविना प्रत्येक भारतीयासाठी डिजिटल सेवा ही सुलभ करणं, समावेशक करणं आणि सशक्त करणं हेच आपल्या भाषिणीचं मुख्य उद्देश आहे।
सध्या भाषा AI सेवा दिल्या जातात, तर या भाषा AI सेवांविषयी जरा आम्हाला सांगा।
भाषेच्या AI सेवा म्हणजेच नॅशनल हब फॉर लँग्वेज टेक्नॉलॉजी NHLT मार्फत 22 विविध शासकीय भाषांसाठी आत्तापर्यंत सुमारे 300 अधिक AI मॉडेल्स हे तयार करण्यात आलेलं आहे। AI आधारित 4 प्रमुख भाषा तंत्रज्ञान सेवा या आपल्याकडे आता सध्या उपलब्ध झालेल्या आहेत, त्या म्हणजे टेक्स्ट टू स्पीच, टेक्स्ट टू टेक्स्ट, स्पीच टू टेक्स्ट आणि स्पीच टू स्पीच ट्रान्सलेशन। आता टेक्स्ट टू स्पीच ट्रान्सलेशन म्हणजेच काय? मजकुराचे भाषांतर, म्हणजे एका भाषेतील लिखित मजकूर दुसऱ्या भाषेत भाषांतरित करणे, उदाहरणार्थ मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी। स्पीच टू टेक्स्ट म्हणजे आवाजातून मजकूर, म्हणजेच नागरिक यामध्ये बोलतात आणि AI त्याचे लिखित रूप तयार करतंय। त्याचाच वापर सरकारी कामात खूप महत्त्वाचा आहे, हेल्पलाईनमध्ये आणि विविध ॲप्समध्ये याचा उपयोग होत आहे। टेक्स्ट टू स्पीच म्हणजेच वाचताना येणाऱ्या किंवा दिव्यांग लोकांसाठी मजकुराचं ऑडिओमध्ये रूपांतर केलं जातं आहे। स्पीच टू स्पीच म्हणजे जे आपले संभाषण लाईव्ह असतं, लाईव्ह संभाषणाचं आपण एका भाषेतून संभाषण ऐकतो, समोरच्याला ज्या पण भाषेत त्याला ऐकायचं आहे ते ऑप्शन तो सिलेक्ट करून त्याच्या समजणाऱ्या भाषेमध्ये तो ते ऐकू शकतो। आता सध्या NHLT आणि भाषा समुदाय यांच्या माध्यमातून आणखी 50 अधिक बोलीभाषांवर संशोधन सुरू आहे आणि भाषादाम या मोहिमेद्वारे लोक स्वतःच्या बोलीभाषा, आवाज, वाक्य, मजकूर देऊन ए आय मॉडेल्सला सुधरत आहे.
सर आपण बोली भाषा म्हणालात तर ते कसं नागरिकांच्या अगदी म्हणजे जवळचं आणि जिव्हाळ्याचं असतं, कारण आपण आत्ता जे बोललात ते बरेचसे तांत्रिक शब्द आहे, तर मग हे भाषिणी मोबाईल ॲप आहे ना, हे नागरिकांना कशाप्रकारे मदत करतं? म्हणजे शेतकऱ्यांच्या काही योजना असतील किंवा असंघटित कामगारांना ती भाषिणी ॲपचा कसा उपयोग होतो आहे, किंवा स्थानिक भाषेमध्ये तक्रार नोंदवणं हे नागरिकांना म्हणजे याद्वारे शक्य होणार आहे का?
नक्कीच मॅडम, याच्यामध्ये भाषिणी मोबाईल ॲप हे नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. भाषिणी ॲप आता सध्या अँड्रॉइड आणि आय ओ एस या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे, आणि ह्या ॲपमध्ये आपण मजकूर, आवाज, प्रतिमा याचं भाषांतर करू शकतो आहे, आणि कोणीही आपल्या मातृभाषेत ह्या सेवांचा लाभ घेऊ शकतो. यामुळे मोबाईलवरूनच माहिती मिळणं, वाचणं आणि शेअर करणं हे अतिशय सोपं झालेलं आहे. आपल्याला सांगण्यास मला खूप आनंद होत आहे की भाषिणी मोबाईल ॲप हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत डिजिटल इंडिया भाषिणी डिव्हिजन याद्वारे तयार केलेलं एक विनामूल्य ए आय आधारित ॲप आहे.
विनामूल्य
आहे, आणि याचा प्रमुख उद्देश हाच आहे की कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याच्या मातृभाषेत डिजिटल संवाद साधण्यास सक्षम करणं. शेतकऱ्यांना पीएम किसान, प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणि हवामानाचे पूर्वानुमान, बाजारभाव ह्या सर्व गोष्टी आता व्हॉइस बॉटवर उपलब्ध झालेल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाविस्तार ए आय ॲप हे लॉन्च करण्यात आलं आहे, आणि ह्या ए आय ॲपमध्ये भाषिणीचं टेक्नॉलॉजी किंवा भाषिणीचं जे ए आय मॉडेल्स आहेत त्याचा वापर केला गेला आहे. म्हणजे यामध्ये शेतकरी यांना जो पण सल्ला हवा असतो तो सल्ला शेतकरी त्या ए आय बॉटला विचारतो, आणि त्याने विचारलेल्या त्याच भाषेतून त्याला उत्तर त्याला समजणाऱ्या भाषेमधूनच दिलं जात आहे.
हे खूपच छान आहे.
आणि यामध्ये असं झालंय की शेतकऱ्यांना कुठली पण योजना असो त्यांच्यासाठीची तर त्या योजनेची माहिती त्यांच्याच नेटिव्ह लँग्वेजमध्ये मिळते. त्यांना कुठल्याही मध्यस्थावरती अवलंबून राहायची गरज झालेली नाही आहे आता, आणि चुकीची माहिती मिळण्याची जी शक्यता असते तर ती सुद्धा याच्यातनं कमी झालेली आहे. थोडक्यात म्हणजे भाषिणी उपक्रमामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत सरकारी योजना समजणं आणि वापरणं शक्य झालं आहे. जसं आपण म्हटलात की असंघटित कामगार यांना भाषिणी कसं मदत करते, तर असंघटित कामगारांसाठी भाषिणीच्या सहाय्याने 22 भाषांमध्ये विविध पोर्टल्स हे तयार केले गेले आहेत की ज्यामध्ये कामगार यांची नोंदणी करणं, योजनांची माहिती त्याच्यामध्ये दिसते, त्यांना कुठले कुठले अधिकार आहेत त्याची माहिती त्यांना मिळते, त्यांना त्यांच्या भाषेत समजतील असं वेबसाईट्स आणि त्यांचे जे पोर्टल्स आहेत ते पोर्टल्स आपण तयार केले गेलेले आहेत.
कोणते ते?
यामध्ये ई श्रम, NDUW, PM श्रम योगी मानधन योजना, ESIC आणि PM स्वनिधी योजना हे सर्व जे पोर्टल्स आहेत ते पोर्टल्स आता बहुभाषिक पोर्टल आहेत की जे वेगळ्या वेगळ्या आपल्या ज्या 22 भाषा आहेत त्याच्यामध्ये हे ऍक्सेस करू शकतोय. थोडक्यात जर आपण बघितलं तर भाषिणी ही असंघटित कामगारांसाठी फक्त ही भाषा सेवा नाही तर ती त्यांच्या एक आत्मसन्मानाची, हक्काची आणि त्यांच्या डिजिटल सक्षमीकरणाची एक चावी ही ठरलेली आहे.
सर भाषांमध्ये सरकारी सेवा देण्याचं एक जे महत्त्व असतं, तर हे सरकारी सेवा आता आपल्या भाषेतून आपल्याला ऐकायला मिळतील किंवा माहिती होतील, आणि आपल्या ज्या अनेक भाषा आहेत तर ह्या अनेक भाषा ह्या भाषिणी ॲपमध्ये कशा समावेशक ठरतील ह्या अनुषंगाने, आणि आपत्ती सेवासुद्धा जे असतं तर भाषिणीमुळे मग त्या सुधारल्या आहेत का?
हो मॅडम, नक्कीच. भारत हा जर आपण बघितलं तर वेगळ्या वेगळ्या भाषेचा विविधतेने नटलेला देश आहे, आणि सरकारी सेवा ह्या आतापर्यंत केवळ इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल होत्या, तर आता त्या मातृभाषेत प्रत्येक नागरिकाला अवेलेबल झालाय. त्याचा परिणाम असं झालाय की प्रत्येक नागरिक हा सशक्त होतोय आणि लोकशाहीमध्ये तो समावेशक पद्धतीने काम करतोय. आपण जर बघितलं तर संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 अधिकृत भाषांचा समावेश आहे, जसं हिंदी, मराठी, बंगाली, तामिळ, तेलुगू आणि ह्या इतक्या साऱ्या 22 भाषा आहेत. दुसरं असं पण एक त्याला अँगल आहे की युनेस्को आणि UNचा यांचा पण एक दृष्टिकोन आहे की मातृभाषेत माहिती मिळणं हे प्रत्येकाचा हक्क आहे.
अगदी महत्वाचं आहे हे, मातृभाषेतून मिळालंच पाहिजे.
भाषेच्या आधारे कोणालाही सेवा नाकारणं हा एक प्रकारचा डिजिटल भेदभाव ठरतोय, पण यालाच पार करण्यासाठी भाषिणीचं असं महत्व आहे की समावेशकता यामध्ये आहे, नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतोय, कायदेशीर माहिती ही सर्वांसाठी खुली याच्यातनं होते, आणि ब्रिजिंग द डिजिटल डिवाइड म्हणजे डिजिटल समावेशन याच्यातनं आपण साध्य करतो आहे. तर भाषिणी प्लॅटफॉर्ममुळे हे सर्व पोर्टल्स किंवा सर्व जी माहिती आहे ती नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत हे वाचता येते, समजता येते आणि वापरता येते. आपण जर बघितलं तर आपत्ती सेवा या भाषिणीमुळे कशा सुधारल्या आहेत, तर याचा सर्वात महत्त्वाचं उदाहरण जर आहे तर ते आहे कुंभसहाय्यक चॅटबॉट, जे आता प्रयागराज येथे जो कुंभमेळा झाला त्याच्यामध्ये आपण कुंभसहाय्यक चॅटबॉटद्वारे जवळजवळ 3 लाख लोकांनी याचा फायदा घेतला. यामध्ये लोकांनी विचारलं चॅटबॉटला की मला प्रयागराजमध्ये राहायची व्यवस्था कुठे आहे, मला दर्शन कधी होईल, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं चॅटबॉटने ज्या भाषेतून त्याला प्रश्न विचारला गेला त्याच भाषेतून त्या चॅटबॉटने त्यांना उत्तर दिलं आणि त्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन केलं, जेणेकरून त्यांचं प्रयागराजमध्ये जे पूर्ण वावर आहे तो अतिशय सुलभ झाला. हेच आपण आता येणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी प्रपोज केलं आहे आणि प्रयागराजमध्ये याचा वापर जवळजवळ 3 ते 5 लाख लोकांनी घेतला आहे. अजून जर आपण आपत्ती सेवामध्ये बघितलं तर बहुभाषिक संवाद हा याच्यामध्ये सुलभ झालेला आहे. जसं भूकंप, पूर, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्थानिक भाषांमध्ये त्वरित संदेश आणि सूचना किंवा अलर्ट हा नागरिकांना पोहोचवला जातो. आपत्कालीन हेल्पलाईन सेवा सुद्धा भाषिणीचा हे वापर करत आहेत.
सर, आता लोकांपर्यंत हे पोचलेलं आहेच, तर लोकशाहीकरण त्याचं जे झालेलं आहे तर त्याविषयी आम्हाला सांगा की AIचं लोकशाहीकरण म्हणजे नेमकं काय.
AIचं लोकशाहीकरण म्हणजे असं की AI हे आता काही ठराविक मोजक्या कंपन्यांची मक्तेदारी न राहता ती आता सर्वसामान्य लोकांसाठी खुली झालेली आहे. त्याचं मुख्य उदाहरण जर आपण बघितलं तर भाषिणी आहे. भाषिणी हे ओपन डेटा, ओपन मॉडेल्स आणि सर्वांना API देऊन हा लोकशाहीकरणाचा आदर्श घालून देत आहे.
सर, स्मार्टफोन नसतानाही या डिजिटल सेवा सर्वसामान्य माणसाला वापरता येतील का आणि याबाबत तुम्ही म्हणजे डिजिटल सेवा वापराव्यात याबाबत देखील काय संदेश द्याल, कारण जे मोबाईल वापरू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी या सेवा उपलब्ध आहेत का.
नक्कीच मॅडम, या जो मोबाईल वापरू शकत नाही किंवा ज्याला इंटरनेटचा ॲक्सेस नाही आहे असे सुद्धा लोक डिजिटल सेवांचा लाभ हा घेऊ शकतात आणि ते भाषिणीमुळे शक्य झालं आहे. तर भाषिणी उपक्रमाने वाणी आधारित व्हॉइस बेस्ड सर्व्हिसेस या स्मार्टफोन किंवा इंग्रजी ज्ञान नसेल अशा सामान्य नागरिकांना सुद्धा अवेलेबल करून दिलं आहे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर एक साधा फीचर फोन असलेल्या व्यक्ती देखील व्हॉइस कॉल किंवा IVR माध्यमातून स्थानिक भाषेत माहितीही मिळवू शकतो.
श्रोते हो, भारत सरकारचे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या अंतर्गत असलेला विभाग आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे समन्वयकाचे काम करणारे समीर पाटील सर आज आपल्याकडे भाषिणी या ॲपविषयी माहिती देण्यासाठी आले होते. सर, आज आपण खूप छान संवाद साधलात, आपले खूप खूप आभार.
खूप खूप धन्यवाद मॅडम.
मंडळी, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.